नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह, गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी. राजकोट पुतळा दुर्घटनेचा तपास आणि पुतळा पुनर्स्थापनेसाठी नौदलाचं पथक रवाना. महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना भरचौकात शिक्षा द्यावी, आमदार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. आणि नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळाद्वारे आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं एकावर एक थर रचत आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरामध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत अनेक राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षिसं ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकही या उत्सवात सक्रिय आहेत. हा थरार पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, गजानन महाराज चौक, निराला बाजार या ठिकाणी दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज रात्री 10 वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गानं वळवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकार आणि तज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला, त्या पार्श्वभूमीवर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं. दरम्यान हा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी 100 फूट उंचीचा पुतळा उभारावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर यांनी राजकोट इथं संबंधित ठिकाणची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्यादृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पाहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल असं आश्वासन केसरकर यांनी दिलं. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून पुतळा कोसळल्याप्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपतींचा पुतळा उभारणीचं काम तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीला द्यायला हवं होतं, तसंच समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता असं नमूद करत श्रेय घेण्याच्या नादात सरकारनं कामाच्या दर्जाकडे लक्ष दिलं नाही अशी टीका पटोले यांनी केली आहे. रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामंत यांनी आज पीडितेची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी पत्रकारांना दिली. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या पथकात महिला निरीक्षक, 2 महिला पोलीस उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून त्यात तांत्रिक वैज्ञानिक तपासाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून त्यातल्या नराधमांना भरचौकात शिक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आज लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या वलांडी इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या. चुकीच्या नरेटिव्हमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला फार वाईट परिणाम बघायला मिळाले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. दरम्यान महिला अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा वकील संघाच्या वतीनं उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. नेपाळ बस अपघातातल्या 7 जखमींना विमानानं मुंबईत आणण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या जखमींपैकी 3 जणांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, तसंच आणखी 4 जखमींना उद्या नेपाळहून मुंबईत आणण्यात येणार असून त्यांच्यावर ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत समन्वय ठेवला जात आहे. दिल्ली मध्य धोरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या कैदेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयानं नियमित जामीन मंजूर केला आहे. कविता या गेल्या 5 महिन्यांपासून न्यायालयीन कैदेत असून सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून कविता यांची चौकशी पूर्ण झाल्याची सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, नांदेड महापालिका आयुक्त डॉ महेश डोईपोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या 3 फेरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी देण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक व्यक्तीनं पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक चेजनकर यांनी म्हटलं आहे. आज देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत 500 झाडं लावण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे अनियमित पाऊस पडत असून यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याकडे तेजनकर यांनी लक्ष वेधलं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनोने यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेनं दिलेल्या 51 किलो बियाणातून 20,000 सीडबॉल तयार करण्यात आले. हे सीडबॉल आज विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानानं घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले त्यावेळी कुलगुरू बोलत होते. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं येत्या 3 ऑक्टोबरपासून दुबई इथं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँडचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक संघ 2 गट सामने खेळेल. 6 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. 17 आणि 18 ऑक्टोबरला विश्वचषकातील उपांत्य सामने तर 20 ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे. पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना उद्यापासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. 84 खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून विविध 12 क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्णांसह 19 पदकं जिंकली होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांबरी आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यातला पावसाचा जोर कमी झाल्यानं जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर धरणातून 45,769 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह. गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी. राजकोट पुतळा दुर्घटनेचा तपास आणि पुतळा पुनर्स्थापनेसाठी नौदलाचं पथक रवाना. महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना भरचौकात शिक्षा द्यावी, आमदार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. आणि नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.